नमस्कार सर, मी परंतोष सिंगमधून अभय बोलतो. सर, तुम्ही सध्या काय प्रॉपर्टी सर्च करता का पुण्यात? कुठल्या एरियात पाहिजे सर तुम्हाला? तुम्हाला कोणत्या एरियात प्रॉपर्टी पाहिजे तुम्ही कळू शकेल का मला? परांजपे कंस्ट्रक्शन कंपनीतून बोलतो सर मी. हॅलो, परांजपे कंस्ट्रक्शन कंपनीमधून बोलतो सर मी. हो सर, बोला सर. आमचं वाकड, तसावडे, हिंजेवाडी या साईडला पाहिजे चालू सर. वाकडला आमचं ब्रॉडबँड प्रोजेक्ट आहे सर. तिकडे तुम्हाला 2 & 3 बेसिक अपार्टमेंट भेटतील सर. सॉरी, एक मिनिट, 2 BHK का? 3 BHK 1.28 तयार आहे सर. आणि त्याचं पैसे तुम्हाला डिसेंबर 2023 मध्ये भेटेल. त्याचा कार्पेट एरिया येईल तुम्हाला 1100 square feet चा. हॅलो, तुमचं बजेट काय सर कळू शकेल मला? अप टू 80. ओके ओके ओके, ठीक आहे सर. मी एक मिनटं चालू ठेवा सर. नाही सर, 3 BHK तुम्हाला 80 मध्ये कुठं नाही सर आमच्या साईटमध्ये. फक्त एक ठिकाण आहे सर, एक मिनटं चालू ठेवा. रिस्पन पार्क मध्ये आहे सर, बिहाइंड थोपडे लॉन, नियर मेट्रो हॉस्पिटल. 3 BHK तिकडे 970 square feet चा आहे सर, 85 लाखाला. रहाटणी माहिती का सर तुम्हाला? रहाटणी मध्ये थोपडे मॉल आहे, सॉरी थोपडे लॉन्स आहे मेट्रो हॉस्पिटल जवळ. तिकडे आमचं 3 BHK चे अपार्टमेंट आहेत सर, 970 square feet चे. रिचमंड पार्क. हो सर. सर त्याचं पोझिशन तुम्हाला या वर्षी डिसेंबर मध्ये भेटेल सर. 970 square feet कार्पेट एरिया आहे सर. हो तुम्ही, हो सर, परांजपेच आहे सर ते. हो सर, तुम्ही साईट व्हिजिट करू शकता सर आज उद्यामध्ये. आम्ही तुम्हाला कॅश सर्व्हिस पण देतो सर, पिकअप अँड ड्रॉप फुलमध्ये. चालेल सर, मी तुम्हाला परवा कॉल करू एक वेळेस मग. ओके सॉरी, ओके ठीक. टेम्परेस वगैरे करून त्याचा डिस्टन्स सांगू सर तुम्हाला किती असेल सर आमच्या प्रोजेक्टचं. थांबा सर एक मिनिट, चालू ठेवा, मी थांबतो तुम्हाला. कुठला चौक? कोकणी का चौक? सर फक्त 10 मिनिटाचा डिस्टन्स आहे सर, 1.5-2 किलोमीटरचा फक्त. रिचमंड पार्क, RICHMOND PARK. एक मिनिट सर, ते पण सांगतो तुम्हाला सर. त्याची इन्फॉर्मेशन नाही, पण ते एक तिकडे ते इन्फॉर्मेशन आहे सर आमच्याकडे. तुम्हाला ते साईट व्हिजिट करून सगळं बघावं लागेल सर तिकडे. हो सर, आमचीच आहे, बट ते तिची इन्फॉर्मेशन नाही सर आमच्याकडे तेवढी. कॉस्टिंग ऑलमोस्ट रेडी आहे ना, त्यामुळे तर अर्धी इन्फॉर्मेशन हे झाली सर त्याची. तुम्हाला सगळे अमेनिटीज भेटतील सर तिकडे, त्या गोष्टी भेटतील. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, प्ले स्टेशन एरिया, या गोष्टी भेटतील सर तिकडे तुम्हाला. ठीक, मी तुम्हाला 2 दिवसांनी कॉल करतो, पण तुम्ही चेक करून जा सर. ठीक आहे, तुमचा हा नंबर व्हॉट्सअपला आहे का सर? 7219484892. चालेल, मी तुम्हाला आमच्या प्रोजेक्टचे डिटेल्स मला व्हॉट्सअप करतो सर. चालेल सर, धन्यवाद सर.